यशिया अध्याय 9, जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालून देण्यात येईल. मागील काळी त्याने जबुलून व नप्ताली प्रांताची अप्रतिष्ठा केली, पण पुढील काळी समुद्राकडील भाग यार्दनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालिल यांची तो प्रतिष्ठा करील. जे अंधारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. जे कुणी मृत्यूछायाच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, तू त्यांचा आनंद वाढवला आहे. हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो लूट वाटून घेताना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, त्याचवरील जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुरडा केला आहे. कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील, ती अग्नीला भक्ष होतील. कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, आणि त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, आणि त्यास अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील. त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही. दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी तो या वेळेपासून सदा सर्व काळ चालवेल. सनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेहील. प्रभूने याकोबाच्या विरुद्ध संदेश पाठविला आणि तो इस्रायलाच्या ठाई प्राप्त झाला आहे. सर्व लोकास कळून येईल. इफ्राईम व शमरोनाच्या रहिवाशास सुद्धा जे गर्वाने व उद्दामपणे म्हणतात, विटा पडल्या आहेत पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुन्हा बांधू. उंबराची झाडे तोडून टाकली आहेत पण आम्ही त्यांच्या जागी गंध सरू लावू. म्हणून परमेश्वर त्यांच्याविरुद्ध त्यांचा शत्रू रसिन याला उठविल आणि त्याच्या शत्रूंना चेतविल. पूर्वेकडून अराम्यास व पश्चिमेकडून पलिस्ट्यास उघड्या तोंडाने ते इस्रायलास फस्त करतील. कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील. तरी लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत. म्हणून परमेश्वर इस्रायलाचे शिर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकेल. नेता आणि वडील हे डोके होत व जो संदेष्टा लबाड्यास शिकवतो तो शेपूट होय. जे या लोकास मार्गदर्शन करतात ते त्यांना चुकीचा मार्ग दाखवतात आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात. म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यामुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विध्वंसा कळवळा त्यास येणार नाही. कारण प्रत्येक जण देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे आणि प्रत्येक मुख मूर्खतेच्या गोष्टी बोलते. या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही, परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील. दुष्टता अग्नीसारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटे झुडपे खाऊन टाकते. वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात. सनाधीश परमेश्वराच्या कडेवरून वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे. लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत. आपल्या भावाचीही कुणी मनुष्य गय करीत नाही. ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भुकेलेच राहतील. ते डाव्या हाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत. प्रत्येक जण स्वतःच्या बाहूचे मांस खातील. मनसे इफ्राईम फस्त करील आणि इफ्राईम मनसेला आणि दोघे मिळून यहुदावर चढाई करतील. कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याचा हात उगारलेला राहील.